93.5 वर रेड एफ एम वर 10:24 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण बोलतो आहोत एका इनिशिएटिव्ह बद्दल, एका निर्णयाबद्दल महाराष्ट्रामध्ये. आता महिलांना एका गोष्टीची मुभा मिळणार आहे. एकतर तुम्ही आहुजींचं नाव लावू शकतात किंवा तुमच्या वडिलांचं नाव जे तुम्ही इतके वर्ष लावत होतात ते लावू शकतात. आणि मुलांना सुद्धा ही मुभा असणार आहे की तुम्ही वडिलांचं नाव लावू शकतात किंवा आईचं नाव लावू शकतात. ह्या गोष्टीवर सुलक्षणाजींनी एक फार सुंदर मत व्यक्त केलंय, मी तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो. पण डेफिनेटली आईचं कॉन्ट्रीब्युशन हे मुलाच्या संगोपन कार्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतं. आणि या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या नाशिकमध्ये एस्पायर स्कूल नावाची एक शाळा आहे. सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून ही गोष्ट त्यांनी सुद्धा मागे प्रमोट केली होती की बाबा तुमचं जे नाव आहे त्या नावामध्ये आईच्या नावाचा सुद्धा समावेश असायला हवा. आणि या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांनी बराच प्रयत्न सुद्धा केला होता. त्यांच्या शाळेतले विद्यार्थी ती गोष्ट फॉलो सुद्धा करतात. ग्रेट, व्हेरी गुड. नाशिक, आईचं नाव लावण्याची मुभा किंवा वडिलांचं नाव, लग्नानंतर वडिलांचं नाव किंवा नवऱ्याचं नाव, तुम्हाला जे लावायचं आहे ते लावण्याची मुभा, हा निर्णय तर फार सुंदर आहे. पण या निर्णयाची एक दुसरी बाजू जी सुलक्षणाजींनी सांगितली त्याबद्दल जरा थोडा वेळात बोलूया. जस्ट स्टे ट्यून, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो चिट्टावे फ्रॉम उडता पंजाब.